सुवर्णधारा स्तोत्रं यच्छंकराचार्य निर्मितं त्रिसंध्यं यः पठे नित्यं स कुबेर समो भवे इति श्रीमत् परमहंस परिप्राजकाचार्य जगद्गुरु शंकराचार्य प्रणीतं भगु सुवर्णधारा स्तोत्रं बनु कनकधारा स्तोत्रं संपूर्णम्।